हंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। अखंड सौभाग्यवती नाना गुण संपन्ना सरला माताय नमः। आज 1 जानेवारी 2017 नवीन वर्षाचा शुभारंभ। प्रथम मंडळातर्फे मी जयुओक आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते। येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी आनंदाचे, सुखसमृद्धीचे आणि पारमार्थिक प्रगतीचे ठरो ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना। आजच्या या विशेष कार्यक्रमाची सुरुवात सद्भक्त सौभाग्यवती मेधा गंधे यांच्या गोड आवाजातील प्रार्थनेने करूया।
देवी प्रसन्न वदने करुणावतारे दिव्य जलद्युति मैत्री जगज्जनित्री कल्याणकारिणी वरा भयदानशीले मातार विराज सततम मम हृत्सरोजे ब्रह्मस्वरूपिणी शिवे शुभदे शरण्ये चैतन्यदायिनी भवाम्बुदि पारनेत्री शांति प्रदेसु विमले सकलार्ति नाशे मातार विराज सततम अमरुत सरोजे वेदांत वेद्य परतत्व सुमूर्त रूपा आद्यंत मध्य रहिता श्रुति सार भूता एका द्वया हि परमा प्रकृतिस्त्वम आद्या मातार विराज सततम अमरुत सरोजे माया मनुष्य तनुधारिणी विश्ववंद्ये लीला विलास करी चिन्मय दिव्य रूपे सृष्टि स्थिति प्रलय कारिणी विश्वशक्ते मातार विराज सततम अमरुत सरोजे वैराग्य भक्ति वरदा भवतारिणी त्वम् मांगल्य शांति निलयाय अमृत स्वरूपा विद्या परात्रि जगदुद्धरणैक सेतुर् मातार विराज सततम अमरुत सरोजे विश्वात्मिके परम पावन सौम्य रूपे मोहांधकार परिहारिणी मोक्षदात्री सर्वाश्रये भयहरे जगदेक गम्ये मातार विराज सततम अमरुत सरोजे श्रीराम कृष्णमय जीवित ईश्वरी त्वम् तद्भाव विग्रहमयी तद्भिन्न सत्ता श्रीराम कृष्णमय पावक दीप्ति शक्ते मातार विराज सततम अमरुत सरोजे सच्चित सुखानुभवदायिनी बोध रूपे विश्वेश्वरी प्रणत पालिनी सिद्धिदात्री श्री शारदे भुवन मंगल दिव्य मूर्ते मातार विराज सततम अमरुत सरोजे मातार विराज सततम अमरुत सरोजे मातार विराज सततम अमरुत सरोजे।
या अतिशय गोड स्तोत्रानंतर आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। आज आपण एका अतिशय आनंदाच्या सोहळ्यासाठी येथे जमलो आहोत। पूजनीय मातोश्री सरलाताईंचा जन्मदिवस 29 डिसेंबर, परंतु आपण सर्वांच्या सोयीसाठी त्यानंतर येणाऱ्या रविवारी साजरा करतो। त्याप्रमाणे आपण सर्वजण पूजनीय मातोश्रींचा जन्मशताब्दी सोहळा साजरा करीत आहोत। या देवी सर्वभूतेषु साक्षीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। असं ज्यांचं यथार्थत्वाने वर्णन होऊ शकतं अशा आपल्या सर्वांच्या अत्यंत प्रिय आदरणीय मातोश्री सरलाताई. जसं मातोश्रींच्या उल्लेखाशिवाय पूजनीय स्वामी माधवनाथांविषयीचं बोलणं अपूर्ण, तसंच पूजनीय स्वामीजींच्या स्मरणाशिवाय मातोश्रींबद्दल बोलणंही अशक्य. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयन योगिभिर्ध्यानगम्यम वंदे विष्णुम भवभयहरम सर्वलोकैकनाथम. या वर्णनाप्रमाणे पूजनीय स्वामीजी आणि त्यांच्या निकट बसलेल्या मातोश्री सरलाताई असे दृश्य आपल्यापैकी अनेकांनी पाहिले असेल. माझ्या जीवनात पूजनीय स्वामीजी आणि मातोश्रींची भेट म्हणत भाग्याने झाली. असे म्हणतात की भगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा ते त्यांची अचिंत्य शक्ती, त्यांचे भक्त सेवक यांच्यासहित अवतार घेतात. जसं रामावतारात सीतामाई, हनुमंत, बिभीषण, बानरसेना, कृष्णावतारात रुक्मिणी माता, गोप गोपी, पांडव, कुंती यांसहित इतरही अनेक भक्त, आदिनाथांबरोबर पार्वती माता, गजानन, षडानन, मरुद्गण हे सर्व या भूतलावर अवतीर्ण झाले, त्याप्रमाणे पूजनीय स्वामीजींच्या पाठोपाठ मातोश्री सरलाताईही आल्या. वसिष्ठ, अरुंधती, एकनाथ महाराज, गिरिजाबाई, रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता, तसेच पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री यांची चरित्रे वाचताना वाटायचं खरोखरीच असं जीवन असू शकतं का? परंतु आता मात्र मोठ्या विश्वासाने, आनंदाने आणि स्वानुभवाने सांगू शकते की हो, असं जीवन असतं. आणि आपल्याही प्रत्येकाचं जीवन असंच सुंदर, आनंददायी, शांती, क्षमा, दया, परोपकार, आनंद, उत्साह आणि प्रेम यांनी भरून जाईल. त्यासाठी सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना मात्र करायला हवी. मोठ्या भाग्याने स्वामीजींच्या घरी रोज जायला मिळत होतं. ध्यानासाठी, संध्याकाळी ब्रह्मसूत्र ऐकण्याच्या निमित्ताने, पत्र लिहिण्यासाठी आणि इतरही काही कामांसाठी जायला मिळत असे. दर बुधवारी सकाळी 11 वाजता आम्ही पत्रलेखनासाठी जात असे. पूजनीय स्वामीजी निरनिराळ्या साधकांच्या पत्रांना, त्यात त्यांनी विचारलेल्या शंकांना खूप सुंदर उत्तरे देत असत. ते बराबर सांगायचे आणि ते उतरवून घेऊन सायंकाळी पेअर करून त्यावर पूजनीय स्वामीजींची स्वाक्षरी घेऊन ते पाठवलं जायचं. पत्रलेखनानंतर स्वामीजी व सल्लातींबरोबर कधी काही खरेदी, कधी कोणा साधकांच्या घरी त्यांच्या बोलवण्यावरून जाणे, कधी बँकेमध्ये जाणे अशी कामे झाली की परत घरी येऊन पूजनीय स्वामीजींबरोबर अमृतभोजन. मातोश्री सरलाताई स्वामीजींबरोबरच जेवायला बसवायच्या. गरम गरम सुग्रास भोजन आग्रहाने वाढायच्या. त्यावेळी स्वामीजी खूप मोकळेपणाने नर्म विनोद करत अगदी आनंदात भोजन करायचे. आंब्याच्या दिवसात त्या 1-2 फुलके जास्तच वाढायच्या स्वामीजींना. तेव्हा म्हणायचे, सरलाताई तुमचं गणित कच्चं आहे, माझे 3 फुलके खाऊन झालेत, किती वाढताय, पण तरीही त्या आग्रहाने खायला लावायच्याच. असं ते नुसते भोजनच नाही तर अमृत भोजनच असायचं. नेहमी घरात खेळीमेळीचं वातावरण असायचं. कोणताही ताण कधीच जाणवला नाही. आत्मिक आनंदाची विलक्षण वलय जणू अवतीभोवती प्रस्फुरत असायची. कारंजाप्रमाणे आनंद पसरतोय असं वाटायचं. हे सर्व प्रत्यक्ष अनुभवण्याचं भाग्य पूजनीय मातोश्री सरलाताईंमुळे शक्य झालं असं वाटतं. मातोश्री पूजनीय स्वामीजींच्या सहधर्मचारिणी फक्त संसारापुरत्याच नव्हत्या, तर त्यांच्यावर सद्गुरूंनी सोपवलेल्या कार्यातही त्या जीवाभावाने सहाय्यभूत होत. मला आठवते, जानेवारी 1981 मध्ये मी, वीणा व नीलालीला गोरे अशा आम्हा चौघींचा अनुग्रह झाला. त्यानंतर मार्चमध्ये श्री क्षेत्र पावसी आनंद यात्रा होती. पुढे सर्व मुले मुली आदल्या दिवशीच रात्राणीने गेले होते. आम्ही चौघी मात्र इतर मोठ्या लोकांबरोबर दुसऱ्या दिवशी गेलो. 2 दिवस अतिशय हृदयंगम देखणे कार्यक्रम झाले. पूजनीय स्वामीजी, मातोश्री आणि सर्व मुलामुलींबरोबर खूप रमलो. ते सर्व सोडून तिथून निघून यावंस वाटेना, आम्ही खूप रडत होतो. मातोश्रींना नमस्कार केल्यावर पाठीवर प्रेमाने थोपटत म्हणाल्या, तुम्ही केंद्रात ध्यानाला का येत नाही? आता आम्ही पुण्याला परत आलो की केंद्रात या. मग आम्ही ध्यानासाठी केंद्रात येऊ लागलो. प्रवचने ध्यान मग काही कामासाठी असे करता करता सर्व जीवनच पूजनीय स्वामीजी आणि मातोश्रींभोवती गुंफलं गेलं अगदी अलगदपणे. अशा प्रकारे आमच्यासारख्या कित्येक भगिनी पूजनीय मातोश्रींमुळेच येथे स्थिरावल्या रमल्या असतील असे वाटते. काही ना काही सेवेसाठी पूजनीय स्वामीजी आणि मातोश्रींच्या घरी जाणाऱ्या आम्हा सर्वांनाच त्यांच्या प्रेमाने बांधून टाकलं होतं. स्वामीजींप्रमाणेच पूजनीय मातोश्रींनी इतक्या आपलेपणाने प्रेमाने आम्हा साऱ्यांसाठी जे केलंय त्यासाठी अवर्णनीय अतुलनीय हे शब्दही अपुरे तोकडेच वाटतात. त्या अत्यंत शांत प्रसन्न मनाने सतत कार्यरत असत. आपली साधना सांभाळून सहवासात येणाऱ्यांना प्रेम आनंद देत घेत कशी कालक्रमणा करायची हे मातोश्रींच्या जीवनावरून लक्षात येते. पूजनीय स्वामीजींसारखा परिस जो त्यांच्यापाशी अखंड होता 24 तास असाच त्या दोघांचा गोड प्रेमळ सहवास जिला अनेक वर्षे लाभला. जिने त्यांची सेवा शेवटपर्यंत अत्यंत प्रेमाने आनंदाने केली ती माझी मैत्रीण सद्भक्त राधिका वेल्हाळ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मातोश्रींबद्दलचे मनोगत प्रकट करील. आपण ऐकूया.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज नवीन वर्षाची सुरुवात एका मंगलमय प्रसंगाने होते आहे. आज आपण परमपूजनीय मातोश्री सौ सरलाताई यांचा जन्मदिवस साजरा करतो आहोत. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ यांची जन्मशताब्दी 1 ऑक्टोबर 2016 पासून सुरू झाली. स्वामींना अनुसरत मागे चालणं हा सरलाताईंचा धर्म, याही बाबतीत त्याला त्या अपवाद नाहीत. त्यामुळे स्वामींच्या पाठोपाठच 29 डिसेंबर 2016 पासून सरलाताईंची पण जन्मशताब्दी चालू होते आहे. आपल्याकडे देवीच्या स्थानाला शक्तीपीठ म्हणतात. मातोश्री सरलाताईंचे जीवन पाहताना त्याचा विशेषत्वाने प्रत्यय येतो. कुलीन आणि संपन्न सरदार घराण्यात जन्म, उत्तम आरोग्य, निर्मळ मनासहित सात्विक सौंदर्य, निरलसता, सेवावृत्ती या आणि अशा अनेक उत्तमोत्तम सद्गुणांचा ठेवा ही सारी सरलाताईंची शक्तिस्थानं होती. त्या परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांच्या अनुग्रहित होत्या. नाथसंप्रदायाचे अद्वर्यू स्वामी माधवनाथ हे त्यांचे पती व सद्गुरु होते. या दोघांच्या परिसस्पर्शाने सरलाताईंच्या सगळ्या शक्तिस्थानाचे रुपांतर आपोआपच पवित्र अशा शक्तीपीठात झाले. सागराच्या अंतरामध्ये नदी जशी सहजपणे समरसून जाते तशा सरलाताई स्वामींच्या कार्यामध्ये एकरूपतेने मिसळून गेल्या. स्वामींच्या मनोभावानुसार त्यांना अनुसरत राहिल्या. त्यांनी कधी प्रवचनं केली नाहीत किंवा कुणाला समोर बसवून कधी उपदेश केला नाही, पण आत्मदर्शनाचं उत्तुंग ध्येय समोर ठेवून साधकांच्या जीवन उभारणीचं जे कार्य स्वामी करत होते त्या साधक परिवाराला निरपेक्ष प्रेमाने आणि निरलस सेवेने जपण्याचं काम सरलाताईंनी आयुष्यभर सांभाळलं. त्यांच्याकडे रोज निदान एखादी साधक व्यक्ती तरी नक्की जेवायला असे. तसेच स्वामीगृही येणारी कोणतीही व्यक्ती काही प्रसाद घेतल्याशिवाय कधी विनमुख परत जात नसे. जरूर पडली तर साधकांच्या इतर अडीअडचणींच्या वेळी देखील त्या मोठ्या आपलेपणाने बरोबर राहत. या सगळ्या गोष्टींकडे सरलाताई स्वतः जातीने लक्ष देत त्यात कदापि कधी दुर्लक्ष झाले नाही. मातोश्री सरलाताईंचं विशेष महत्वाचं कार्य म्हणजे त्यांनी आपल्या स्वामींना सद्गुरूंना चहूबाजूंनी जीवापाठ जपले. स्वामी स्वतःच एकदा म्हणाले होते, माझे दैव अनुकूल होते म्हणूनच मला सरलाताईंसारखी पत्नी मिळाली. त्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे. त्या विश्वासाच्या बळावरच मी हे कार्य करू शकलो. त्यांनी मला अगदी लहान मुलासारखं सांभाळलं. संतांची खऱ्या अर्थानं पत्नी होणं हे अवघड काम आहे आणि खरोखरच साधक विश्वासाठी स्वामी चंदनासारखे अहर्निश झिजत होते तर मातोश्री सरलाताई निरंजनातील ज्योतीसारख्या अखंड तेवत होत्या. स्वामींकडे जायला लागले तेव्हा त्यांचं उत्तुंग आणि प्रसन्न व्यक्तिमत्व, त्यांचं प्रेमळ आर्जवी बोलणं, त्यांची ती आनंदमय दृष्टी याचा फार मोठा प्रभाव होता. दुसरीकडे कुठे लक्षच जात नसे. त्यामुळे त्यांचा परिवार काय आहे, त्यांच्या पत्नी कोणत्या, त्यांना कोण मुलं बाळ आहेत हे विचारच निदान सुरुवातीला तरी कधी मनात आले नाहीत. मात्र नित्यश्रवणाला जाणाऱ्या माझ्या मामेआजी सरलाताईंच्याविषयी मोठ्या आदराने बोलत, त्यामुळे त्या ऐकून माहिती होत्या. त्यांचं प्रथम दर्शन मला भागेश्वर निवासमध्ये ज्ञानेश्वरी प्रवचनाच्या वेळी झालं. अगदी प्रवचन सुरू व्हायच्या आधी त्या स्वयंपाकघरातून बाहेर येत आणि त्या दाराशीच कोपऱ्यात बसत. प्रवचन संपलं की कधी कधी त्या तिथे कोपऱ्यात उभ्या असत किंवा आत स्वयंपाकघरात निघून जात. केतकी वर्णाच्या शांत मुद्रेच्या सरलाताईंचं व्यक्तिमत्व हे अनेकांमध्ये उठून दिसणारं विलोभनीय होतं. त्यांची राहणी साधी पण अगदी नेटकी होती. त्या नऊवारी साडी परिधान करत, हातात दोन दोन काचेच्या बांगड्या, कानात कुड्या, पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र, एवढी मोजकी सौभाग्यरेणी वापरणाऱ्या त्या प्रत्यक्षात मात्र पूर्ण सालंकृतच दिसत. प्रथम दर्शनीच त्या आवडून जात. त्यांच्या आंतरिक सौंदर्याचं प्रतिबिंब त्यांच्या व्यक्तिमत्वात उमटलेलं दिसे. अतिशय मर्यादाशील वागणं, बोलणं, वावरणं, नित्य तृप्त असणं, प्रसन्न हसणं, उत्साहाने सदैव आपल्या कर्तव्य कर्मांमध्ये निमग्न असणं ही सारी त्यांची जन्मजात आभूषणं होती. त्याही तऱ्हेने त्या गर्वश्रीमंतच होत्या. परमपूजनीय स्वामींसमवेत मातोश्री सौ सरलातेंच्या आनंददायी सहवासातही जीव रमला. त्यांनी मातृवत प्रेम केलं, ममतेने खाऊपिऊ घातलं, कधी खरंच घास भरवले, कधी वत्सलतेने जवळ घेऊन थोपटलं, या साऱ्याचं वर्णन कसं करणार. मनोमन कृतज्ञ राहणं एवढंच हातात आहे. असेच काही प्रसंग आपल्या समोर सांगते. मी भारत फौजमध्ये नोकरी करत होते. कंपनीची बस नासी फडके सभागृहापाशी येत असे. काही महिने स्वामी व सौ सरलाताई संध्याकाळी 6 वाजता बस स्टॉपवर येत असत. तेथून मी त्या दोघांबरोबर घरी जाऊन तेथेच जेवत असे. सरलाताईंनी ताटवाट्या मांडण्यापासून सगळी तयारी आधीच केलेली असे. गरम पोळ्या मात्र त्या आयत्या वेळेला करून वाढत. जेवणानंतर स्वामी ताक प्यायचे. सरलाताईंनी माझ्याही समोर ताकाची वाटी ठेवली. मी ताक प्यायले पण त्यात साय होती. स्वामी आतल्या खोलीत गेल्याबरोबर मी सरलाताईंना सांगितलं, मला प्लीज ताक नको, मला साय आवडत नाही. त्या बर म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी सरलाताईंनी ताक दिलं नाही. स्वामी लगेच म्हणाले, अगं तिला ताक दे ना. स्वामींच्या समोर आपल्या आवडीनिवडी काय सांगणार, म्हणून मी म्हटलं मी ताक नंतर घेते ना. स्वामी म्हणाले, नंतर काय, आत्ताच घे. मी मदतीसाठी सरलाताईंकडे पाहिलं. त्या हसत होत्या. स्वामींकडे पाठ करून त्यांनी पटकन गाळण्याने ताक गाळलं आणि माझ्यासमोर ठेवलं. नंतर रोज त्या जेवायच्या आधीच ताक गाळून वाटी बाजूला ठेवत असत. दुसऱ्यांच्या आवडीनिवडी सांभाळणं त्यांना सहज होतं. त्याचा उच्चारही त्या कधी करत नसत. मी स्वामींच्या घरी मधल्या खोलीत ध्यानाला बसत असे. थंडीचा सीझन अजून सुरू होत होता. त्या दिवशी मी ध्यानाला बसले होते. मागची खिडकी उघडी होती. खूप गार वारा लागत होता. एकदम खूप थंडी वाजायला लागली. ध्यानात लक्ष लागेना. एकदा मनात आलं, घर जवळच आहे तर घरी जाऊन स्वेटर घालून यावं. पण म्हटलं तेवढ्यात नेमके स्वामी खोलीतून बाहेर आले तर त्यांना वाटेल ही रोजच अशी मधून मधून उठते का काय. तशीच थंडीने कुडकुडत डोळे मिटून बसून राहिले. थोड्या वेळाने खिडकी लावल्याचा आवाज आला. थोडी जाडसर मऊ शाल माझ्याभोवती गुंडाळी आणि पाठीवर हलकं सोपटलं होतं. सरलाताईच होत्या त्या. घरात वावरताना त्यांच्या लक्षात आलं असणार. पुढे शांतपणे ध्यानाला बसले. उठल्यानंतर सरलाताईंना नमस्कार करताना म्हटलं, सरलाताई कशा आहोत तुम्ही, तुमच्या कसं लक्षात आलं, तुम्ही शाल पांगलीत म्हणून शांतपणे ध्यानाला बसता आलं. यावर नेहमीप्रमाणे काही न बोलता त्या फक्त हसल्या. मातोश्री सरलाताईंचा कामाचा उरक फार विलक्षण होता. स्वामींच्या कडक शिस्तीत सगळ्या गोष्टी त्या त्यावेळी करणं खरं तर अवघडच होतं. पण सरलाताई एकट्याच समर्थपणे सर्व प्रकारची कामं आवरून घेत असत. पण नंतर मात्र स्वामी आणि सरलाताईंच्या आजारपणामुळे काही मंडळी ठराविक वेळेत सेवेसाठी म्हणून स्वामींकडे जात असत. एकदा सद्भक्त निलाताई देशमुख हिला ऍक्सिडेंट झाल्यामुळे तिच्या ऐवजी काही महिने सकाळच्या वेळी मी स्वामींकडे जात असे. सकाळी स्वामी बदाम उघडलेलं दूध पित असत. सरलाताईंचा हात दुखायचा म्हणून ओट्यासमोर उभं राहून मी सहाणेवरती बदाम उगाळत होते. मला जाणवलं की मागे सरलाताई हसतायत, असेल काहीतरी म्हणून मी बदाम उगाळत राहिले. तेवढ्या सरलाताई जवळ आल्या आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, सहाणेवर बदाम फिरवतेस ते ठीक आहे, पण त्याबरोबर तू पण कशाला गोल गोल फिरतीयस. मी म्हटलं, मी पण फिरते, मी इतकी नादात होते हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्या इतक्या मोकळेपणाने आणि खळखळून हसत होत्या. फार सुंदर दिसत होत्या. मग म्हणाल्या, तुला माहिती नाही ना मी दाखवते कसं उगाळायचं ते. प्रसंग छोटासाच आहे पण त्यांचं मृदू बोलणं, खळखळून हसणं, प्रत्यक्ष कृती करून दाखवणं हे सगळं माझ्या छान आठवणींच्या स्वरूपात लक्षात स्मरणात राहिलं. श्री ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरी जसं म्हटलं आहे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, अगदी तसंच स्वामींच्या स्मरणामध्ये सल्लातेंचं स्मरण हे अनुस्यूतच आहे, कारण त्यांनी स्वतःला स्वामींच्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित केलं होतं. स्वामी स्वरूपानंदांनी तर स्वामी माधवनाथ व सरला मातोश्रींना वशिष्ठ ऋषी व अरुंधती यांची उपमा दिली आहे. तसंच स्वामींच्या दैवी कार्यात साथ देताना सरलाताईंनी आपल्या निर्वैर वृत्तीने सर्व साधक विश्वाला आपलंसं केलं. त्या निर्वैर वृत्तीबद्दल प्रथम भेटीतच स्वतः स्वामी स्वरूपानंदांनी गौरवोद्गार काढले होते. अशा सद्गुरु शरण पूजनीय मातोश्री सरलाताईंचं गुणगान करायला मिळणं हे सौभाग्यच आहे. स्वामी माधवनाथ घरी रोज सायं प्रार्थनेनंतर म्हणत असत, अखंड सौभाग्यवती नाना गुण संपन्ना मातोश्री सरलाताई महाराज की जय. आपण सारे या उभयतांच्या चरणी नतमस्तक होऊयात. हरिओम.
राधिका, फार सुंदर भावपूर्ण मनोगत झालं तुझं. आम्हाला आणखी ऐकायला आवडलं असतं, पण केव्हा तरी पुन्हा तो योग येऊ दे. पूजनीय मातोश्रींबद्दल सद्भक्त राधिकाने प्रातिनिधिक स्वरूपात जणू आपल्या सर्वांचेच भाव प्रगट केले. अगदी बाळपणापासून मातोश्रींनी स्वामीजींना अगदी मनापासून अनुसरलं. त्यांच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकत त्या इतक्या उंच शिखरावर बसल्या. त्यांनी काय केलं तर पूजनीय स्वामीजींना ज्या गोष्टीत आनंद होता त्या त्यांनी केल्या. एकदा पूजनीय स्वामीजी मातोश्रींबद्दल बोलताना म्हणाले होते, सल्लातेई माझी शक्ती आहेत, त्या आहेत म्हणूनच मी हे काम निर्भेदपणे करू शकतो. त्यांचा त्याग खूप मोठा आहे. त्यांनी कधीच मला असं वाटतंय किंवा मला असं करायचं होतं असं म्हटलं नाही. त्यांनी स्वामी कार्यात तनमनाने झोकून दिलं, अतिशय आनंदाने स्वखुशीने. अशी साथ जर लाभली तर ते कार्यही किती दिमाखात उभं राहतं हे आपण आताही पाहतोच आहोत. पूजनीय मातोश्रींच्या त्यागाला तोडच नाही. पूजनीय स्वामीजींच्या सान्निध्यात येणाऱ्या आम्हा साऱ्यांसाठी तर त्या त्यागाचं फार मोठं महत्व आहे. पूजनीय स्वामीजींचा संपूर्ण दिवस लोकांच्या सुखासाठी आनंदासाठी व्यस्त असे. लोकांच्या आनंदातच त्या दोघांचाही आनंद सामावलेला असे. तेन त्यक्तेन भुंजी था हा याचा अर्थ इथे स्पष्ट होतो असं वाटतं. अशी सुंदर उत्तम साथ जर पत्नीची असेल तर एकूणच काम खूप तेजस्वीपणे समाजापुढे येतं. कामाच्या शुद्धतेचं आणि पवित्रतेचं हेच गमक आहे असं वाटतं. एखाद्या संप्रदायाच्या आत्मर्यूपदी विराजमान असणाऱ्या आपल्या पतीवर सांप्रदायिक तसेच इतरही अनेक जबाबदाऱ्या आहेत हे ओळखून सहधर्मचारिणी म्हणून योग्य पद्धतीने त्यांना साथ देणे ही सोपी गोष्ट नाही. स्वतःला आमूलाग्र बदलायचं यासाठी मन आभाळाएवढं मोठं लागतं. हे सर्व पूजनीय मातोश्रींनी कसं केलं असेल याबाबत एकमेव व्यक्ती बोलू शकते, ती म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या पूजनीय सौभाग्यवती मधुराताई. समपदस्थ स्वामी मकरंदनाथांकडे पूजनीय स्वामीजींनी संप्रदायाच्या गुरुपदाची महत्वाची जबाबदारी सोपवल्यावर त्यांच्या सहधर्मचारिणी म्हणून स्वाभाविकपणे सौ मधुराताईंवर गुरुपत्नी ही अत्यंत महत्वाची आणि नाजूक जबाबदारी आली. पूजनीय मातोश्रींविषयीचे त्यांचे भाव प्रकट करण्यासाठी त्या आपल्याला लाभल्या ही सुद्धा आपल्यासाठी आनंदाची पर्वणी आहे. पूजनीय मातोश्री पडद्याआड राहून केवढं मोठं काम करत होत्या. त्यांनी पूजनीय स्वामीजींना कशी जीवाभावाने साथ दिली. पूजनीय सौभाग्यवती मधुराताईंचे पूजनीय मातोश्रींबद्दलचे मनोभाव कसे आहेत हे आपण त्यांच्या मनोगतातूनच ऐकूया. मी त्यांना तशी विनंती करते.
ओम स्वामी माधवनाथाय नमहा. ओम स्वामी मकरंदनाथाय नमहा. स्वामी माधवनाथांची जन्मशताब्दी यंदा आपण साजरी करत आहोत. स्वामीजींच्या मागोमाग तीन चार पावले अंतर ठेवून नेहमी सल्लातेई येताना दिसत. अगदी तसंच त्यांची जन्मशताब्दीही स्वामीजींच्या जन्मशताब्दीनंतर 3 महिन्यांनी येते हाही एक अपूर्वाचा योगायोगच. मी सर्वप्रथम सरलाताईंना पाहिलं ते 1986 साली. आमचा विवाह ठरण्याअगोदर आम्ही सर्वजण स्वामीजींकडे दर्शनाला गेलो होतो. त्यावेळी घडलेलं सौ सरलाताईंचं दर्शन अजूनही जसंच्या तसं माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांनी घातलेला तो सुबक आंबाडा, नीटनेटके नेसलेले निळसर रंगाचे नऊवारी पातळ, उंचा पुऱ्या, अत्यंत देखण्या, त्यांचं ते सात्विक शालीन सौंदर्य मनाला मोहून टाकणारं होतं. एखाद्या देवतेप्रमाणे असलेली त्यांची सतेज कांती, प्रेमभरली नजर आणि त्यांच्या ठिकाणी असलेली अत्यंतिक पवित्रता. नंतर कितीतरी दिवस सरलाताईंचं हे रूप मला आठवत राहिलं होतं. 1992 नंतर आम्ही दर 15 दिवसांनी स्वामीजींकडे दर्शनाला जात असो. असेच एकदा मंगळवारी गेलो असताना स्वामीजींनी यांना धोतर आणि सरलाताईंनी मला अबोली रंगाची नऊवारी साडी दिली. ती साडी आणि धोतर नेसून पुढच्या भेटीच्या वेळी या, असं प्रेमळपणाने स्वामीजींनी सांगितलं. सरलाताईंनी लगेचच मला विचारलं, अगं पण तुला नऊवारी नेसता येतं का? मी सांगितलं मला येत नाही, पण कोणाची तरी मदत घेईन आणि येईन, असं म्हटल्यावर त्यांना अगदी मनापासून आनंद झाला. पुढच्या वेळी मी नऊवारी साडी आणि हे धोतर नेसलेले असे त्यांच्याकडे गेलो. त्या दोघांना इतका आनंद झाला होता की म्हणाले, लगेच जा आणि असा फोटो काढून या. आम्ही बरं म्हणून निघालो. तेवढ्याच सरलाताईंनी मला हाक मारली, इकडे ये ग. तेव्हा मी कानात रिंगा घालीत असे. त्या म्हणाल्या, नऊवारी साडीवर रिंगा नाही चांगल्या दिसणार, तू माझ्या या कुड्या घाल. मी चमकूनच त्यांच्याकडे पाहिलं. तोपर्यंत त्यांनी त्या कुड्या माझ्या हातात काढूनही दिल्या. मी काहीच न बोलता त्या घातल्या आणि फोटो काढून आले. नंतर माझ्या मनात आलं की या कुड्या किती पवित्र असतील, आपल्याला त्याचा थोडाफार तरी स्पर्श झाला. वाटलं या कुड्यांना असलेली चमक ही या हिऱ्यांची नाहीये, तर सरलाताईंच्या ठिकाणी असलेल्या दैवी गुणांची आहे. हिऱ्याला पडलेले पैलू जणू सरलाताईंच्या जीवनाचा प्रत्येक कोपरा न कोपरा किती निर्मळ किती शुद्ध आहे असंच दाखवित होता. जणू सरलाताईंनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाचं प्रतीकच त्या कुड्या मला भासल्या. स्वामीजींचा संसार सरलाताईंनी फुलवला तो त्यांच्या अंगी असलेल्या त्याग, निष्ठा, तितिक्षा यासारख्या अनेक दैवी गुणांनी. पतिव्रता, सहधर्मचारिणी या शब्दांचे अर्थ सरलाताईंकडे बघूनच चांगले उलगडतात. स्वामीजींचा मनोभाव त्या पूर्णपणे जाणून होत्या. स्वामी म्हणतील ते आणि तसंच, आपली मतं, आपली आवड असा स्वतःचा मी कधीच बाहेर आला नाही. किंबहुना तो स्वामीजींच्या ठिकाणी विरून गेला होता. सर्वसामान्य स्त्रीचं असं जीवन सरलाताईंच्या वाट्याला आलं नाही. करमणूक म्हणून टीव्ही नाही, हाऊस म्हणून बाहेर खरेदीसाठी जाणे नाही, बाहेरगावी फिरायला जाणे नाही, एवढंच काय, पण आपल्या मुलांच्या संसारात चार दिवस विश्रांतीला जाणंही नव्हतं. स्वामीजी आणि सरलाताईंनी आपली सांसारिक कर्तव्ये पुरेपूर पार पाडली होती. तरी मुलींची लग्ने झाल्यावर पुढे 20 वर्षांनी ते आपल्या मुलींकडे एकदा मुंबई दौऱ्याच्या वेळी जेमतेम अर्धा तास जाऊन आले. स्वामीजींबरोबर सरलाताईही तेवढ्याच मुलींकडे गेल्या हे विशेष. स्वामीजींबरोबर सरलाताईंचे जीवन किती त्यागाने भरले आहे हे दिसते. संसारात राहून एका संन्यास्त वृत्तीने राहता येते हे त्या दोघांनी आपल्याला स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिले. हे पाहिलं की वाटतं पतीच्या जीवनात सर्वस्वी साथ देणे, ती अगदी टोकापर्यंत निभावणे किती कठीण आहे. हे खरं सरलाताईंचं सामान्यातलं असामान्य जीवन. एकदा बापूसाहेब परगावी असताना आजारी पडले. ऑफिसमधील सहकाऱ्यांनी त्यांना परस्पर पुण्याला ऍडमिट केलं आणि स्वामीजींना तसं कळवलं. पण त्या दिवशीचे नित्याचे ज्ञानेश्वरी प्रवचन संपवून मग स्वामीजी आणि सरलाताई दवाखान्यात गेले. एका आईच्या भूमिकेतून पाहिल्यास स्वामी म्हणतील तसे निभावणे किती कठीण आहे ते कळतं. आईचं हृदय कितीही आपल्या मुलांवरील प्रेमामुळे कातर झालं तरी प्रसंगी वैयक्तिक भावना सहन करून स्वामीजींवरील विश्वासामुळे सरलाताई त्यावेळी शांत राहू शकल्या. सरलाताईंच्या मातोश्री जवळजवळ 10 वर्ष अंथरुणावर होत्या. त्याही काळात सरलाताई स्वामीजींबरोबर प्रवचने, पाद्यपूजा, आनंदयात्रा इथे जात असत. बाहेरगावी जाताना काही साधिका आजींच्या सोबतीसाठी स्वामीजींच्या घरी थांबत असत. घरात अशी अडचणीची परिस्थिती असतानाही स्वामीजींबरोबर बाहेरगावी जाताना एका स्त्रीची काय मानसिक ओढाताण होते हे त्या परिस्थितीत गेल्याशिवाय नाही कळणार. आमच्या घरी याचा अनुभव मला आहे. घर संसार सांभाळत असतानाच प्रसंगी त्यापासून बाजूला होऊन पतीच्या स्वधर्म कार्यात त्याला मनोभावे साथ करणे ही तारेवरची कसरत सरलाताईंनी लिलया पार पाडली. सरलाताई कोणतेही पारमार्थिक कार्य करीत नव्हत्या, पण स्वामीजी करत असलेल्या परमार्थाचा सरलाताई कणा मात्र नक्की होत्या. कार्याच्या प्रत्येक टप्प्यावर सरलाताई स्वामीजींबरोबर होत्या. सुरुवातीच्या काळात अगदी प्रवचनाला येणाऱ्या मंडळींसाठी सतरंजा घालण्यापासून ते कामाचा पसारा वाढल्यावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कमी अधिक प्रमाणात सहन करणे अशा प्रकारे शारीरिक मानसिक पातळीवर सरलाताईंची साथ सोबत स्वामीजींना होती. संतपत्नी होणं हे अवघड असं स्वामीजी म्हणत असत. आलेल्या मंडळींना आत्मसुखाचा मार्ग दाखवित असताना संतांनी मात्र वैयक्तिक सुखाला तिलांजली दिलेली दिसते. स्वामीजींच्या कार्याचाही व्याप वाढला होता. एका विलक्षण ओढीने लहान थोर स्त्री पुरुष स्वामीजींभोवती गोळा होत होते. येणाऱ्या साधकांची संख्या वाढली तसतसे ते साधक वर्गाला अधिकाधिक वेळ देऊ लागले. स्वामीजींचं हे वेळ देणं पुढे पुढे अगदी घड्याळाच्या काट्यावर असे. हा कोणता वेळ आपल्यासाठी स्वामीजींना दिला असेल बरं, तर तो स्वतःचा कुटुंबाच्या वाट्याचा वेळ दिला. स्वामीजींना भगिनी वर्गाबद्दल विशेष कळवळा होता. स्त्रीच्या ठिकाणी असणाऱ्या सेवा समर्पण यासारख्या अनेक गुणांचा मोहरा त्यांनी परमार्थाकडे वळवला होता. आजही कित्येक भगिनी म्हणतात, आम्ही केवळ सरलाताईंमुळे स्वामीजींपर्यंत पोहोचू शकलो, आम्ही त्यांच्या ऋणी आहोत. आज स्वामी मकरंदनाथांचे कामही अशाच प्रकारे वाढत आहे. मी जेव्हा सरलाताईंच्या भूमिकेचा विचार करते तेव्हा एक पत्नी एक स्त्री म्हणून हे स्वीकारणे किती कठीण आहे हे समजतं. स्वामीजींचं व्यापक होणं सरलाताईंनी किती सहजपणे पेललं होतं. त्यासाठी हवी असणारी मनाची उदारता त्यांच्याकडे होती. कोणत्याही भगिनीच्या सुखदुःखात एकरूप होणारं मातृहृदय त्यांचं होतं. आमच्या लग्नानंतर अवघ्या 6 वर्षातच स्वामीजींनी यांच्याकडे संप्रदायाची सर्व सूत्रे सोपवली. 1996 साली स्वामीजींनी देह ठेवल्यावर स्वामी मकरंदनाथ काम करू लागले आणि लोकांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलली. माझ्यामध्ये सरलाताई शोधू लागली. माझ्यामध्ये कोणतीही पात्रता अंगी नाही, तसंच परमार्थातही मी नुकतीच कुठे रोळत होते अशातच माझ्याकडे मातोश्री सरलाताईंच्या वाट्याला आलेली भूमिका निभावण्याची तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या आगळ्या वेगळ्या अपेक्षांच्या भाराला तोंड देण्याची वेळ आली. 1992 नंतर सरलाताई मला म्हणाल्या होत्या की आता यापुढे तू मकरंदला अभ्यास करायला वेळ दे, घरची कोणतीही कामे त्याला सांगू नकोस. त्यांच्या या सांगण्याचा अर्थ किती खोल होता ते तेव्हा मला नीट नाही समजलं, पण त्या त्या भूमिकेत गेल्याशिवाय त्या भूमिकेची लांबी रुंदी खोली कळत नाही हेच खरं. स्वामीजींची निजांगाने सेवा सरलाताईंनी केली. स्वामीजींनी चालवलेल्या या स्वधर्म यज्ञात सरलाताईंनी कशा कशाची आहुती दिली असेल हे त्या माऊलीलाच माहीत. सरलाताईंचे जीवन पूर्णतः समर्पित असंच होतं. आतापर्यंत माझ्यावर आलेल्या प्रत्येक कसोटीच्या प्रसंगी मी स्वामी सरलाताईंचं स्मरण केलं आणि त्यामुळे मला भक्कम मानसिक आधार मिळाला. आज मी माझ्या नातेसंबंधात सर्व भूमिका यथाशक्ती चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करते आणि मुख्य म्हणजे पत्नी म्हणून स्वामी मकरंदनाथांच्या दैवी कार्यात सहभागी होत असताना मनात कोणताही विकल्प न आणता मनोभावे अखंड स्वामी कार्यासाठी साथ करता यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. सौ सरलाताईंचं जीवन अनुसरायला कठीण नक्की आहे, पण ते जमवायला मला आवडेल. त्यासाठी स्वामीजी आणि सरलाताईंचे कृपाशीर्वाद आम्हा उभयतांना लाभावेत हीच प्रार्थना.
पूजनीय सो मुद्राताईंचे मनोगत ऐकताना असं वाटत होतं की पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री अत्यंत कौतुकाने प्रेमाने पाहत आहेत. यानंतर पूजनीय स्वामी माधवनाथांनी पूजनीय मातोश्रींवर केलेले काव्य आपण सद्भक्त सौभाग्यवती शिल्पा जोशी यांच्या सुमधुर आवाजात ऐकणार आहोत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. प्रसन्न मना सरल वर्तना सहज भावे अतिलीन शोभा तुझ देतसे पतिहाची मानिला देव त्याचे ठाई सर्व भाव करोनिया अर्पण नाव उरो नेदी अहंतेचे शोभा तुझ देतसे जैसे वारियाची धाव तैसे उजो तुझे अंतर आत बाहेर निर्मळ आनंदाने भरलेसे शोभा तुझ देतसे माधवा मोठा वाटे जना तो तुझाची स्तव सांडोनी नाना कल्पना शरण येतो तुझ लागी धन्य तू जगी पतिव्रता धन्य तुची आदि देवता धन्य धन्य तू माता माधव लोटांगणी येतसे माधव लोटांगणी येतसे.
या इतक्या सुंदर काव्यानंतर खरं म्हणजे काही बोलायला नको असंच वाटतं, परंतु आपला कार्यक्रम ठरलेला असल्याप्रमाणे सद्भक्त डॉक्टर श्याम माढेकर ज्यांनी आपल्या आई वडिलांचे बोट धरून स्वामीजींच्या इथे प्रवेश केला, आई वडिलांकडूनच ज्यांना प्रेमाचे संस्कार लाभले असे डॉक्टर श्याम माढेकर मातोश्रींच्या चरणी पुष्पांजली वाहतील. सद्भक्त डॉक्टर माढेकर ज्यांनी पूजनीय मातोश्रींची अगदी प्रेमाने वैद्यकीय सेवा शेवटपर्यंत केली, त्यांचे भाव अजूनही तसेच आहेत आणि स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी सुद्धा ते अत्यंत प्रेमाने सेवा करत असतात. आता ज्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो तो आपल्या सर्वांचा अत्यंत आवडता कार्यक्रम म्हणजे पूजनीय स्वामी मकरंदनाथांचे मनोगत. त्यानंतर सद्भक्त मृदुलताई पाटील मृदुलताई आणि सद्भक्त डॉक्टर स्मिता महाजन या दोघी जणी आरती घेणार आहेत. त्या दोघी फक्त डॉक्टर म्हणूनच नाही तर मंडळाच्या इतरही अनेक सेवांमध्ये अगदी तत्पर असतात. पूजनीय मातोश्रींची सेवा त्या दोघींनी अगदी मनापासून केली. त्या दोघी औक्षण करतील आणि आरती करतील. सद्भक्त श्री विलासदादा आरती म्हणतील, त्यांच्याबरोबर आपणही शेवटी आरती करणार आहोत.
हरी हरी ओम स्वामी माधवनाथाय नमः. परम पूजनीय मातोश्री सरलाताईंच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम आपण करतो आहोत. खरं म्हणजे राम सीता कृष्ण राधा विठ्ठल रखुमाई तशा स्वामी सरलाताई, त्यामुळं स्वामीजींच्या जन्मशताब्दी समारंभामध्येच सरलाताईंचा जन्मशताब्दी समारंभ अपरिहार्यपणे येणारच येतोच. पण त्यांचं वय देखील 3 महिन्याचंच अंतर वयामध्ये असल्यामुळं याच वर्षी सरलाताईंचा देखील जन्मशताब्दी सोहळा होतो आहे. मला सरलाताईंचं प्रथम दर्शन दुकानामध्ये झालं. मी रविवारी जुलै महिना असेल रविवारी स्वामीजींच्या दुकानामध्ये अचानक एका मित्राच्या सांगण्यावरून गेलो, त्याच्याबरोबर गेलो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण बाळासाहेब वाकड्यांकडे चाललेलो आहोत आणि तो त्यांच्याशी बाळासाहेब म्हणूनच बोलत होता. बाळासाहेबांच्या दुकानातून बाहेर पडल्यानंतर मी अतिशय हर्ष उल्लासित झालो. आतून सुखाचे उमाळे येत होते. आपण कोणातरी विलक्षण व्यक्तीला भेटलेले आहोत असं वाटत होतं. आणि ती भावना रात्री जवळपास झोपेपर्यंत कायम होती. दुसऱ्या दिवशी मी मोठ्या ओढीनी परत दुकानात गेलो तर सोमवार असल्यामुळे दुकान बंद होतं. कॉलेजमधून परत जाताना मी दुकानात गेलो तर दुकान बंद माझ्या लक्षात आलं, सोमवारी दुकानं बंद. ती ओढ मात्र तशीच असल्यामुळं मंगळवारी सकाळचं कॉलेज होतं, आबासाहेब गरवारे कॉमर्स कॉलेज. तिथून 11 वाजता कॉलेज संपल्यानंतर परत बाळासाहेबांकडे दुकानात गेलो, तिथं जाऊन बसलो. बाळासाहेब शांतपणे बसलेले होते, एखाद दुसरी कोणी साधिका ध्यानाला बसलेली होती आणि बोलणं चालणं काहीच नव्हतं. नवीन असल्यामुळं मलाही आता काय करायचं हे समजत नव्हतं, संकोचानी बसलेलो होतो. आणि 11:30 सुमाराला सरलाताई आल्या. त्या आल्या तेव्हा पिशवीतून त्यांनी काही स्वामीजींना काढून दिलं, बहुधा ते ताक होतं, ताकाची बाटली होती किंवा काय असेल. आणि त्या काउंटरच्या पाशी रस्त्याच्या बाजूला जे काउंटरचं टोक होतं तिथं स्टूलावर बसून चष्मा घालून काही लिहित होत्या. लक्षात आलं की बाळासाहेबांची पत्नी दिसतीये. थोड्या वेळाने त्या एक दोन गोष्टी विचारण्यासाठी म्हणून देखील आल्या आणि परत स्टूलावर जाऊन बसल्या, काही लिहिलं. दरम्यान काही मंडळी आली, बोलणं चालणं झालं. बाळासाहेबांनी मला प्रसाद दिला आणि माझी भेटीची वेळ संपली. मी घरी जाताना काउंटरवर बसलेल्या सरलाताईंना, त्यांचं नाव माहीत नव्हतं, त्यांनाही जाता जाता नमस्कार केला. त्या हसल्या. मी दुकानाच्या पायऱ्या उतरलो, तिथं लावलेली सायकल घेऊन घरी गेलो. आणि मग सकाळी आणि संध्याकाळी दुकानात नेहमीच जात असताना सरलाताईंची अबोल सेवा मला सतत पाहायला मिळू लागली. जर एखादं गिराईक आलेलं असेल आणि स्वामीजींनी ते गिराईक केलं तर कापडाचे भले मोठे ढीक पडत त्या ते आवरून ठेवायला मदत करत असत. आणि संध्याकाळी परत जाताना साधारणपणे 8 दरम्यान त्या परत जायला निघत, तेव्हा खूप चाचरत स्वामीजींकडे पैसे मागत. भाजी आणायची आहे, तोंडातल्या तोंडात पुटपुटल्यासारख्या भाजी आणायची आहे. स्वामीजी म्हणायचे किती पैसे द्यायचे. त्या सांगायच्या की मला 10 रुपये हवेत, 12 रुपये हवेत. तर भाजीला एवढे कशाला लागतात. मग तेल आणायचंय, अजून काही आणायचंय, आणि काय काय आणायचंय हे व्यवस्थित विचारून मग स्वामीजी पैसे द्यायचे. आणि जर 12 रुपये मागितले असतील तर 10 रुपये घे म्हणायचे. असे कमी पैसे त्यांना स्वामीजी नेहमी द्यायचे. आणि समजायचं नाही की वस्तूला जेवढे पैसे लागतात तेवढे का देत नाहीत. आणि तिथं असलेल्या मुली बऱ्याच वेळेला सरलाताईंची कड घ्यायचा, पण स्वामीजी काही केल्या मानायचे नाहीत. मातृस्मृती ग्रंथालयामध्ये स्वामीजींची दासबोधाची प्रवचनं असत. त्यावेळेला ते ज्ञानेश्वरी सांगत होते. तो क्रमयोग सांगून झाल्यावर त्यांनी दासबोधाची प्रवचनं करायला सुरुवात केली मातृस्मृतीमध्ये. सुरुवातीच्या काळामध्ये मातृस्मृती ग्रंथालयात प्रवचन ऐकल्यानंतर तिथे एक ध्यानाचं केंद्र होत असे आणि ते केंद्र झाल्यानंतर स्वामीजींना नमस्कार करून सर्वजण बाहेर पडायचे तर स्वामी आणि सरलाताईंच्या मागे थोडं अंतर ठेवून सायकल हातात घेऊन भागेश्वर निवासपर्यंत चालत मी जायचो. काळी टोपी घातलेले पांढरा शुभ्र सदरा नेहरू शर्ट आणि धोतर घातलेले उंचेपुरे स्वामीजी आणि त्यांना शोभतील अशा अतिशय सोज्वळ त्या काळात पुण्यामध्ये नऊवारी साडी आणि दोन्ही खांद्यावर विशिष्ट तऱ्हेने पदर घेण्याची पद्धत भगिनी वर्गामध्ये होती. बालगंधर्वांच्या साडी नेसण्याची ती फॅशन होती. तशी सरलाताई साडी नेसत असत. हातात पिशवी असे आणि विदेही स्वामीजी त्यांच्या बरोबर विदेही व्यक्तीची पत्नी सरलाताई आणि पिशवीत काय जे संसार उपयोगी त्यांना लागत असेल जाताना मध्येच कुठेतरी थांबून त्या काही खरेदी करत तेव्हा स्वामीजी थोडे दूर उभे राहत असत. भागेश्वर निवासच्या तिथं अगदी शेवटपर्यंत मात्र न जाता दुरूनच ते तिथपर्यंत गेले की मग घरी जायचा माझा रिवाज होता. कालांतराने आम्ही बाळासाहेबांना स्वामीजी म्हणायला लागलो. त्यांचा अनुग्रह झालेला होता. रविवारी सकाळी त्यांच्या घरी ध्यानाला जायला सुरुवात झाली आणि मग नंतर एक दोन रविवार गेल्यानंतर नाना माझ्याबरोबर यायला लागला आणि त्याच्या पुढच्याच वारी स्वामीजींनी सर्व मुलांना जवळपास 8-10 जण आम्ही असू आम्हाला ध्यानाला बोलवायला सुरुवात केली. तेव्हा स्वामीजींचं सांगणं असे की 6:02 या असं ते म्हणत असत आणि 6:00 आधी स्वामीजी ध्यानाला बसलेले असत. आम्ही जेव्हा जायचो तेव्हा स्वामीजींचे सोहमचे गंभीर श्वास ऐकू येत असत. तिथे जाऊन त्यांना दुरून नमस्कार करून आमच्याकरता आसनं मांडलेली असत, ती सरलाताईंनी मांडलेली असत. तिथे आम्ही ध्यानाला बसत असू. ध्यान संपायच्या वेळेला समजत असे की ध्यान संपत आहे. त्याचं असं व्हायचं की स्वयंपाकघराच्या पासून त्या खोलीत येणारं दार किंचित उघडल्याचं जाणवे. आवाज तर होत नसे पण कोणी व्यक्ती आत चालत आली आहे असं समजायचं आणि स्वामीजींच्या मांडीवर मोठ्या हळुवारपणाने हात ठेवून त्या स्वामीजींच्या कानात बोलल्यासारखं पुटपुटायच्या की 7:30 वाजलेत हा आणि स्वामीजी ध्यानातून खाली येत असत. स्वामीजींच्या मांडीवर हात ठेवून किंवा हलकेच स्पर्श करून त्या उठवत असत हे मला कसं कळलं ध्यानाला बसलेलं असताना. तर उत्सुकतेने मी त्यावेळेला पाहिलं, डोळे उघडून पाहिलं की नक्की घडतं कसं. तेव्हा सरलाताई अगदी हलकेच आत येत असत. एखादं मिनिट उभं राहत असत तिथं, 1/2 मिनिट, आणि मग स्वामीजींच्या कानात सांगत असत थोडं पुढे झुकून की 7:30 वाजलेत हा असं म्हटल्याबरोबर थोड्या वेळानी स्वामीजींची मान हलू लागे ध्यानामध्ये बसलेल्या आणि मग परत मांडीवर हात ठेवला जाई आणि परत उच्चार होत असेल की साडेसात वाजलेत हा असं म्हणत असत. एके दिवशी सकाळी मी स्वामीजींच्या घरी काही कामानिमित्त गेलो. स्वामीजी त्यांचा अन्निक उरकून भागेश्वर निवासमध्ये त्यांच्या जेवणाच्या टेबल पशी बसलेले होते. मी जाऊन उभा राहिलो आणि काही बोलतोय तेवढ्यात सरलाताईंनी स्वामीजी खात असलेली रव्याची खीर माझ्याकरता तिथे आणली, मला बसायला सांगितलं. रव्याची खीर खूप वेळेला खाल्लेली होती पण सद्गुरूंच्या घरचा प्रसाद आणि सद्गुरूंच्या पत्नीनी केलेला म्हणून ती रव्याची खीर ही खूप खूप वेगळी लागली. असंच दुपारी दोन तीन वेळेला काही कामानिमित्त स्वामीजींकडे गेलो तर स्वामीजींची भोजनाची वेळ होती, स्वामी भोजनाला बसलेले होते. कामाचं बोलत असतानाच सरलाताईंनी तिथली एक खुर्ची ओढून घेतली, ताट वाढलं आणि मला जेवायला बसायचा आग्रह केला. जेवायचीच वेळ होती, स्वामीजींना सांगून घरी जाऊन मला जेवायचंच होतं आणि राधिका सांगते तसं स्वामीजींना काय तीन फुलके मला माहीत नव्हतं, पण स्वामीजींना मला अशा प्रकारे फुलके सरलाताई गरम गरम वाढत होत्या. बहुधा तीन फुलके झाल्यावर स्वामीजींना वाढायचं थांबलं असावं. माझ्या ताटात अजून एक फुलका आला, तो संपवल्यावर पुढचा आला तर स्वामीजी सरलाताईंना म्हणाले सरलाताई त्याला विचारून वाढ. आता खायचं का खायचं नाही. तर सरलाताई म्हणाल्या की तुमचं राहू दे, तो तरुण आहे त्याला जेऊ दे. तेव्हा संतांचे भोजन अमृताचे पान काय असतं ते समजलं. स्वामीजी प्रवचनाच्या आधी दुकानातून आल्यावर जेवत असत आणि बाहेर भुरक्यांचा आवाज येत असे. आत्ताच्या एटिकेट्स अँड मॅनर्स अशा जगामध्ये भुरके मारणं म्हणजे आई मुलाला सांगते की असं जेवू नये, लोक वाईट म्हणतात, याला मिळत नाही की काय असं म्हणतात. पण त्यामुळे आता भुरक्यांचे आवाज ऐकू येईनासे झालेत प्रत्येक घरामध्ये. पण भुरका काय असतो, बाहेर ध्यानाला बसलेले असू आम्ही आणि भुरक्यांचा आवाज येत असे तर फार समाधान व्हायचं. मध्यंतरी आमच्याकडे माझ्या आईची एक मैत्रीण आली, ती तिची मुलगी मोनिकाची मैत्रीण होती बर का बापूसाहेब, आघारकर आडनाव त्यांचं, एखादं वेळ तुम्हाला माहीत असेल. तर ती सध्या अंजरलेला असते आणि मोठ्या उत्सुकतेने इथं आली आणि मला सांगत होती की त्यांच्या घरी आम्ही खेळायला जायचो. मी आईला सांगायचे की मोठा देव्हारा आहे, ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे, पण असं कधी समजलं नाही. आणि त्या असं म्हणाल्या की त्यांच्या मिसेस आमच्या घरी जर कधी त्यांची मोनिका आजारी असेल आणि शाळेत जाऊ शकली नसेल तर ग्रहपाठ काय दिलेला आहे तो उतरून घेण्यासाठी येत असत. मला हे ऐकून फार आश्चर्य वाटलं. म्हणजे काही आमच्यासारख्या साधकांचा त्या देवतातुल्य असा भाव ज्यांच्याकडे पाहण्याचा, अशी व्यक्ती किती जमिनीवर पाय ठेवून आहे आणि जीवनातली सगळी जी कर्तव्य असतील जी त्यावेळेला वाट्याला आलेली आहेत ती कशा रीतीने निभावते आहे हे त्याच्यावरून लक्षात आलं. एकदा असं झालं की स्वामीजी बारामतीला निघालेले होते तेव्हा चुकून दोन गाड्या होत्या त्याच्यातल्या एका गाडीने सिग्नल तोडला सकाळच्या वेळेला तुटला गेला आणि पोलिसांनी शिट्टी वाजून गाडी बाजूला घ्यायला सांगितली. स्वामीजींची गाडी मागे होती आणि पोलिसांनी थांबवलं ते तिथं कोण गाडी चालवत होते ते बाहेर आले आणि पोलिसांशी त्यांचं बोलणं चालणं चाललेलं होतं. मग सिग्नल परत मिळाल्यावर स्वामीजींची गाडी तिथं जाऊन थांबली आणि त्या गाडीतून स्वामीजी खाली उतरले. पांढरा शुभ्र पोशाख उंची पुरी भारदस्त अशी व्यक्ती आणि तिथं त्या पोलिसांच्या समोर जाऊन स्वामीजी म्हणाले की काय झालं असं म्हणाले. त्याला काय वाटलं कोण जाणे ते म्हणाले की काही नाही असू दे जा तुम्ही म्हणून ती दुसरी गाडी त्यांनी सोडून दिली. असं जसं स्वामीजींचं व्यक्तिमत्व होतं तसं माझ्याबरोबर सरलाताई नागपूरला विमानाने आलेले होते. आम्ही सगळे गाडीने गेलो आणि सरलाताईंना सराफ काकांनी नागपूरला विमानाने आणलं. तेव्हा नागपूरला विधानसभेचं अधिवेशन चाललेलं होतं आणि त्या अधिवेशनाकरता म्हणून जी संरक्षण यंत्रणा असते ती वेगळ्या प्रकारची असते. पांढरा पोशाख घातलेले मला वाटतं की मिलिटरीचे वगैरे अशी मंडळी तिथं विमानतळावर देखील असतात. सरलाताई सोनेरी रंगाची साडी आणि हातात स्वामीजींचा फोटो असा घेऊन विमानतळावर विमानातून खाली पांढरी साडी अशा खाली उतरल्या आणि समोर असलेला एक ऑफिसर पळत आला की बाईसाहेब तुम्ही का चला चला म्हणून त्यांना सगळे सोपस्कार विमानतळाच्या बाहेर घेऊन गेल्या. त्यांचं जे घरंदाज व्यक्तिमत्व होतं त्याची कल्पना त्यावरून येते. हा जो फोटो काढलेला आहे हा त्यांच्या वयाच्या 92व्या वर्षी काढला आहे. तुम्हाला मी सांगतो 2009 साली काढलेला हा नाना पाकणेकरांच्या मुलांनी काढलेला फोटो आहे. 92व्या वर्षी पॅरालिसिस झालेला होता त्यांना त्यावेळेला तेव्हा त्या अशा दिसत होत्या. स्वामीजींच्या रूपानी देवाचा स्पर्श हा आपल्या सगळ्यांना झाला. अनुग्रहाच्या वेळेला त्यांनी भुरकुटी मध्यापाशी बोट लावलं, अनेक वेळेला डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. तसा सरलाताईंचा देखील असा स्पर्श आपल्यापैकी प्रत्येकाला अनेकदा झालेला आहे. मलाही ते भाग्य मिळालेलं आहे. स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आला त्या दिवशी अगदी न कळत स्वामीजी एका बाजूला कलंडले म्हणून हा माझा देव माझ्या मांडीवर स्वामीजींचं मस्तक होतं आणि असे थोड्या वेळ ते पडून राहिलेले होते. तेव्हा काय माझ्या भावना होत्या हे मला शब्दात सांगता येणार नाही कारण तो करुण प्रसंग होता. वालचंदनगरला स्वामीजींच्या बरोबर मी गेलो. स्वामीजींच्या गाडीतूनच प्रवास करायची मला संधी मिळाली. सकाळी 6 वाजता स्वामीजींच्या बरोबर भागेश्वर निवासपासून आम्ही गेलो आणि वालचंदनगरहून निघायला रात्रीचे 8:30 वाजले. तर उघड होतं की पुण्यात येण्यासाठी 4 तास आवश्यक आहेत, जे 12:30 तरी पुण्यात येईपर्यंत होणार आहेत. आणि सकाळपासून स्वामीजींच्या बरोबर सरलाताई देखील तेवढ्याच धावपळीत होत्या. गाडीमध्ये त्यांना पेंग यायला लागली. सरलाताई, सुजाताताई सप्रे आणि एका बाजूच्या खिडकीपाशी मी असे आम्ही तिघं बसलेले होतो. तर सरलाताई झोपेमुळे जरा कलायला लागल्या. स्वामीजी अतिशय प्रेमानी मागं वळून म्हणाले की सरलाताई जर झोपत असेल तर सुजाताताई तुझ्या मांडीवर तिला तू म्हणजे ती येऊ देत असं म्हणाले. तर सुजाताताईंच्या मांडीवरून त्यांचं डोकं माझ्या मांडीवर आलं. माझ्या देवाच्या आधी माझ्या देवतेचा मला अशा रीतीने स्पर्श झालेला होता. स्वामीजींनी जो परमार्थाचा छंद घेतला तो जर व्यक्तिगत राहिला असता तर कोणताच मुद्दा नव्हता. हळूहळू तो छंद स्वांत सुखाय का होईना पण प्रवचनामध्ये रूपांतरित झाला. कारण व्यक्तिगत परमार्थ हा व्यक्तीपुरता मर्यादित असतो, त्याचं कुटुंबावर आक्रमण नसतं. आणि स्वामीजींना सर्व तऱ्हेनी मदत करणाऱ्या सरलाताई आता त्यांच्या या उपक्रमात देखील मदत करू लागल्या. प्रवचनाची तयारी करणे, त्याच्यासाठी रोज सतरंजा घालणे, स्वामीजी दुकानातून परत यायच्या आधी खोल्यांमध्ये सतरंजा घालून स्वामीजींचं पाणी तापवून ते स्नान करत असत दुकानातून आल्यानंतर, भोजनाची तयारी करणं, त्यांना गरम गरम वाढणं आणि प्रवचन झाल्यानंतर सतरंजा उचलणं, घड्या करून नीट जाग्यावर ठेवणं, हे सगळं सरलाताई करू लागल्या. आणि सरलाताईंचा हा स्वामीजींच्या कार्यातला सहभाग किती वाढत गेला ते आता आपण आधीच्या राधिकाच्या मधुराताईंच्या जयूताईच्या निवेदनातून असं आपण ऐकलं. तो पुढे पुढे इतका वाढत गेला की त्यांचं घर हे केवळ त्यांचं घर राहिलं नव्हतं. इतकंच नव्हे तर त्या त्या वेळेकरता तिथे येणाऱ्या व्यक्तीचा देखील घरात एक नकळत अधिकार निर्माण झाला. आणि स्वामीजी आणि सरलाताईंची सेवा जसं आलेल्या व्यक्ती करत असत तसं आलेल्या व्यक्तींची तंत्र सांभाळणं हेही सरलाताई करू लागल्या. कोणीही भगिनी सहसा स्वयंपाकघर दुसऱ्याच्या ताब्यात देत नाही, पण सरलाताईंनी तेही केलं. सरलाताईंनी काहीच करायचं ठेवलं नाही. स्वामीजींच्या या कार्यामध्ये त्या सर्वार्थानी सहभागी झाल्या. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्याम स्मरेन नित्यम महापातक नाशनम असं म्हटलेलं आहे. त्याच्यातल्या एकेका पतिव्रतेचे, अहिल्या धवल चारित्र्याची, पतीनी जरी संशय घेतला तरी आणि त्या संशयाचं निराकरण श्री रामांचे पाय लागल्यावर रामांच्या मार्गामध्ये जणू दगड होऊन पडेल आणि रामच उद्धार करतील आणि आपलं पातिव्रत्य त्यामुळे सिद्ध होईल, अशा प्रकारच्या अहिल्येपासून पतीला हितकर असेल तसा उपदेश मंदोदरीनी, रावणाची पत्नी, अतिशय एकनिष्ठ रावणाशी आणि अतिशय सात्विक सद्वर्तनी याच्यामध्ये या पंचकन्यांमध्ये अजून एक सहावं नाव घालायला काही हरकत नाही, त्या म्हणजे सरलाताई। स्वामीजींशिवाय दुसरं जीवन नसलेल्या सरलाताई स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर देखील स्वामीजींशिवाय दुसरं जीवन नाही अशाच पद्धतीने राहिल्या। त्या सात्विक होत्या, प्रेमळ होत्या, सरळ स्वभावाच्या नावाप्रमाणेच सरल अशा होत्या। स्वरूपानंदांनी सांगितलं तसं त्या निर्मत्सरी होत्या, घरंदाज कुलीन अशा घरातले सगळे गुण त्यांच्या ठिकाणी अवतरलेले होते। एवढंच नव्हे, हात जोडून जणू उभे होते त्यांच्या समोर। आणि असं असल्यामुळं आणि या गुणांना स्वामीजींच्या रूपांनी अत्यंत भक्कम असं कोंदण लाभलेलं असल्यामुळं सरलाताईंचं जीवन हे प्रातस्मरणीय नक्की आहे, वंदनीय आहे। मला असं वाटतं की जसा जसा काळ जाईल तसं तसं स्वामीजींची महती अजून अजून वाढत जाईल। ते आपोआप काही होत नसतं, ते करण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि स्वामीजींबरोबर सरलाताईंचे हे गुण देखील समाजामध्ये प्रसृत करण्याचं काम, आदर्श म्हणून सांगण्याचं काम आपल्यालाच करायचं आहे। आणि आपण ते जीवाभावानी करत राहू। स्वामीजींच्या बरोबरच मातोश्री सरलाताईंना देखील या जन्मशताब्दी निमित्त सर्व भावे वंदन करून मी इथं थांबतो। हरिओम तत्सत। हरी हरी।
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा। ई माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळो तो ज्ञान देवी, वाजे श्री अमृत ओवी, देशी जाणीव आगणी, जाणीव आगणी, रान भक्ता आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप कुन, स्वरूप कुन दाविसी आता। आरती माधवनाथा, आरती माधवनाता संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिले अखंड चांदने अखंड चांदन चकोर चित आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई ठेवी तो माथा आरती माधव आरती माधवनाथा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। अखंड सौभाग्यवती नाना गुण संपन्ना मातो श्री सरलाताई महाराज की जय। स्वामी माधवनाथ महाराज की जय। स्वामी माधवनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्री राम।